आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज. मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचं आवाहन. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राबविण्यात आलेल्या गृहमतदानाच्या प्रक्रियेमध्ये बुलडाणा जिल्हा ठरला अव्वल. 27 ते 29 एप्रिल दरम्यान नागपूरच्या वानामती इथं बीजोत्सव समूहाद्वारे राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन. आणि 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी संपूर्ण देशात तसंच दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये मतदान होत आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली असून गाझियाबादमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांना सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे प्रोत्साहित केलं जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी इंदर विक्रमसिंह यांनी जाहीर केलं आहे की कोणत्याही मतदान केंद्रावर मागील मतदानापेक्षा 10% जास्त मतदान झाल्यास संबंधित क्षेत्राचा आरडब्ल्यूए सन्मान करण्यात येईल. हर्ष रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ ब्रिजपाल त्यागी यांनी जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं असून त्यांचा सन्मान करण्याचं जाहीर केलं आहे. उद्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठीच्या साहित्याचं वाटप आज सकाळपासूनच सुरु करण्यात आलं आहे. अकोल्यात उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणाहून नियुक्त करण्यात आलेली मतदान पथकं नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील 882 ठिकाणी असलेल्या 1719 मतदान केंद्रासाठी तब्बल 5000 अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत. यात बीएसएफ आरपीएफ सीआयएसएफ केरला फोर्सच्या तुकड्या देखील तैनात आहेत. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय सीमाअंतर्गत 17 स्थिर सर्वेक्षण पथके 24 भरारी सर्वेक्षण पथके आणि 2 शीघ्र कृती पथके देखील कार्यरत असणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून निवडणूक प्रक्रियेत 7719 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात 9,89,237 मतदार असून आपल्या मतदानाचा हक्क उद्या सकाळी 7 वाजतापासून ते बजावणार आहेत. तर यवतमाळमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात 19,40,916 मतदार असून त्याकरिता 2,225 मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. यातील 2 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी, युवांसाठी आणि आदर्श अशी प्रत्येकी 6 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. पोलिंग कर्मचाऱ्यांसाठी 533 वाहनांची व्यवस्था आहे तर 3,279 पोलीस कर्मचारी देखील तैनात आहेत. आज सकाळपासूनच मतदानाचं साहित्य वाटप सुरू झालं असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. मतदान सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्याकरता प्रशासनामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून वर्धा जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झालं आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी 16,82,771 मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये 8,58,439 पुरुष तर 8,24,318 महिलांचा समावेश असून 14 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. दिव्यांग मतदार 11,786 असून 80 वर्षावरील मतदारांची संख्या 25,022 आहे. तसंच सर्व्हिस मतदारांची संख्या 1,521 आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दुसऱ्या टप्प्यातील 3 दिवस राबविण्यात आलेल्या गृहमतदानाच्या प्रक्रियेमध्ये बुलडाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. निवडणूक आयोगानं राबविलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये जिल्ह्यातील 692 दिव्यांग आणि 2,771 अशा एकूण 2,833 नागरिकांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. यात 692 दिव्यांगांपैकी 672 इतक्या दिव्यांगांनी गृहमतदान केलं आणि ही टक्केवारी 97.10 इतकी असून 85 वर्षावरील 2,171 ज्येष्ठ नागरिकांपैकी 1,964 इतक्या मतदारांनी मतदान केलं. याची टक्केवारी 90.46 इतकी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. नागपुरात 27 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत वानामती नागपूर इथं बीजोत्सव समूहाद्वारे राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उत्सव 2013 पासून दरवर्षी आयोजित करण्यात येतो. कृषी उत्पादक शेतकरी, बियाणे संवर्धक शेतकरी आणि कृषी व्यावसायिकांचा समूह यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता काही वसंतराव नाईक स्मृती सभागृह वानामती नागपूर इथं होणार आहे. यावर्षी या बीजोत्सव चळवळीमध्ये वानामती संस्था, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रामुख्यानं सहभागी होत आहे. दरवर्षी बीजोत्सवात सुमारे 20-22 राज्यातील शेतकरी, बियाणे संवर्धन करणारे शेतकरी तसंच संस्था आपापल्या बीजांची विविधता, शेतमाल साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात सरासरी 15 ते 20 हजार अभ्यागत भेट देतात. 2013 पासून बीजोत्सवानं सुरक्षित पोषक अन्न, शाश्वत शेतीचं तंत्र आणि देशी बियाण्यांच्या जातींचं जतन तथा प्रसार यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आहे. 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 मे 2024 पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी सन 2022 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व, मुंबई 56 इथल्या जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत, त्याचबरोबर www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेऊन त्यानुसार तात्काळ तपास पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येऊन विभागात विविध स्तरावरील पीडित व्यक्तीला तात्काळ मदत देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एप्रिलपासून विभागात 334 गुन्ह्यांची नोंद झाली असून यामधील 257 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या निकालासंदर्भात जिल्हा शासकीय अभियोक्तामार्फत गती द्यावी अशी सूचना विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिली आहे. वीजवाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर, पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास 1912 किंवा 1912 1800 2123 3435 आणि 1800 2333 3435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सूचना दिली जाऊ शकते. नागपूरसह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होऊ शकते तर उद्या पूर्व विदर्भातील वर्धा, भंडारा आणि संपूर्ण पश्चिम विदर्भ अर्थात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या ठिकाणी वादळी पर्जन्यमान राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान विदर्भात आज सर्वाधिक तापमानाची नोंद वाशिम जिल्ह्यात 40.6 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. आयआयटी जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काल रात्री हा निकाल जाहीर केला. यात नागपूरचा विद्यार्थी नीलकृष्ण निर्मलकुमार गाजरे हा 100% गुणांसह अव्वल ठरला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जानेवारी आणि एप्रिलसाठी सत्रासाठी पेपर 1 बीई आणि बीटेक साठी एकत्रित निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 56 उमेदवारांना 100% गुण मिळाले आहेत. आयआयटी परीक्षेत 2,50,284 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्समध्ये यशस्वी झाले आहेत. निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून त्याची विशेष तपास पथकं एसआयटीमार्फत चौकशी केली जावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज. मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचं आवाहन. दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राबविण्यात आलेल्या गृहमतदानाच्या प्रक्रियेमध्ये बुलडाणा जिल्हा ठरला अव्वल. 27 ते 29 एप्रिल दरम्यान नागपूरच्या वानामती इथं बीजोत्सव समूहाद्वारे राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन आणि 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.